हरे कृष्ण।
अथ मात्रोपदिष्टेन योगेनावरुरुत्ससि यत्प्रसादं सवे पुंसां दुराराध्यो मतो मम। हे ध्रुव, तू आता भगवत प्राप्ति करता ध्यान योग पद्धती स्वीकारण्याचा निश्चय केलेला आहे। भगवंताची कृपा करण्याची, भगवंताची कृपा प्राप्त करण्यासाठी निश्चय केलेला आहे। पण माझ्या मते अशा प्रकारची तपस्या सामान्य व्यक्तीला शक्य नाही। खरोखरच भगवंताला संतुष्ट करणं अतिशय कठीण आहे। नारद मुनी हे आध्यात्मिक गुरु असल्यामुळे ते ध्रुव महाराजांची परीक्षा पाहत होते की हा भगवत प्राप्तीकरता जी तपस्या आहे ती करायला पात्र आहे की नाही। तर शिष्य स्वीकारण्याची ही पद्धती आहे। नारद मुनी हे भगवंताच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी आलेले आहेत ध्रुवला दीक्षा देण्याकरता, तरी पण ते ध्रुव महाराजांचा निर्धार किती आहे याची परीक्षा करत आहेत। कारण प्रामाणिक व्यक्ती आहे त्याकरता भक्ती करणं अतिशय सोपं आहे, पण तो दृढ व्यक्ती नाही आहे आणि प्रामाणिक नाही आहे त्याला हे अतिशय कठीण आहे। नारद म्हणाले की अनेक ऋषी मुनी हजारो वर्ष अनेक जन्म तपस्या करतात, भौतिक दृष्टातून मुक्त राहतात आणि तरी पण त्यांना भगवत प्राप्ती होत नाही। आणि त्यामुळे माझ्या मते हे मुला, तू काही याकरता प्रयत्न करू नकोस, यामध्ये यश मिळणार नाही। यापेक्षा अधिक चांगलं असं राहील की तू घरी परत जा आणि जेव्हा तू मोठा होशील तेव्हा मग तुला भगवंताच्या कृपेने पुन्हा संधी मिळेल, त्यावेळेस मग तू भगवत प्राप्ती करण्याचा प्रयत्न कर। साधारणतः व्यक्ती जो आहे जीवनाच्या शेवटी भगवत प्राप्तीचा प्रयत्न करतो। वैदिक पद्धती अशी आहे की सुरुवातीला व्यक्ती ब्रह्मचारी राहतो, गुरुच्या मार्गदर्शनाखाली अध्ययन करतो, नंतर गृहस्थ होऊन वेगवेगळ्या प्रकारचे कर्तव्य पालन करतो, नंतर वानप्रस्थ होतो आणि शेवटी जेव्हा तो परिपक्व होतो तेव्हा मग तो संन्यास स्वीकारून पूर्णपणे भक्तीमध्ये लागतो। साधारणतः लोकांना असं वाटतं की लहानपण हे खेळण्याकरता आहे आणि तारुण्य हे जे आहे तरुणींच्या संगतीमध्ये भोग करण्याकरता आहे, आणि जेव्हा व्यक्ती वृद्ध होतो त्यावेळेस त्याने मग भक्ती किंवा भगवत प्राप्ती करण्याचा प्रयत्न करावा। पण हे जे निष्कर्ष आहे हे गंभीरपणाचं लक्षण नाही आहे। नारद मुनी या ठिकाणी ध्रुव महाराजांची परीक्षा पाहत होते। खरं पाहता तर आज्ञा अशी आहे की कोणत्याही स्थितीमध्ये व्यक्तीने भक्तीचा स्वीकार केला पाहिजे, पण गुरुचं कर्तव्य आहे की शिष्य किती प्रामाणिक आणि आतुर आहे हे त्यांनी परीक्षा केली पाहिजे, मगच त्याची त्यांना दीक्षा दिली पाहिजे। यस्य यद्दैव विहितं सतेन सुख दुःखयो आत्मानं तोषयन् देहि तमसा पारमृच्छति। व्यक्तीने सुख आणि दुःख दोन्ही स्थितीमध्ये स्वतःला संतुष्ट ठेवलं पाहिजे। जे काही भगवंताच्या इच्छेने प्राप्त होईल त्यामध्ये संतुष्ट राहिलं पाहिजे। जो व्यक्ती अशा प्रकारे जीवन जगतो तो निश्चितपणे या भवबंधनातून मुक्त होऊ शकतो। हे जे भौतिक जग आहे हे सुख आणि दुःख, पुण्य आणि पाप ह्यांच्या कर्माची शृंखलाच आहे। जो व्यक्ती भक्ती करत नाही आहे आणि इतर कार्यामध्ये मग्न आहे तो निश्चितपणे या जीवनामध्ये सुख आणि दुःख प्राप्त करेल। जेव्हा आपण या जगातले तथाकथित सुख भोगण्यामध्ये मग्न असतो तेव्हा आपल्याला कळलं पाहिजे की आपण पुण्यकर्मांचं जे फळ आहे ते नष्ट करत आहेत, आणि जेव्हा आपल्या जीवनामध्ये दुःख येतं तेव्हा आपण विचार केलं पाहिजे की आपण आता आपले पापकर्मांची जी फळं आहेत ते नष्ट करत आहेत। आणि त्यामुळे सुखदुःखाला आसक्त न होता व्यक्तीने जे आहे कोणत्याही स्थितीमध्ये भगवंतावरती अवलंबून जर राहिला तर निश्चितपणे तो या भौतिक तावडीतून पूर्णपणे मुक्त होऊ शकतो। अशा प्रकारे नारद मुनी ध्रुव महाराजांना उपदेश देत आहेत। गुणाधिकान उदम लिप्सेत अनुक्रोशम गुणाधमात मैत्रीं समानाम अन्विच्छेन तापे रवि भूयते मैत्री समानाद अन्विच्छेन न तापेर अभिभूयते। प्रत्येक व्यक्तीने याप्रमाणे वागायला हवं। जेव्हा आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्ती भेटतो तेव्हा आपण संतुष्ट व्हावं, जेव्हा आपल्यापेक्षा कनिष्ठ व्यक्ती भेटतो तेव्हा आपण त्याच्यावरती दया करावी, आणि जेव्हा आपल्या बरोबरीचा व्यक्ती भेटतो त्याच्याशी आपण मैत्री करावी। जो व्यक्ति अशा प्रकारे वागतो तो कधी या जगामध्ये त्रिविध तापाने बद्ध होत नाही, प्रभावित होत नाही। साधारणतः जर आपल्यापेक्षा वरिष्ठ किंवा श्रेष्ठ व्यक्ति भेटला तर आपण त्याचा द्वेष करतो, आणि आपल्यापेक्षा कनिष्ठ किंवा अपात्र व्यक्ति भेटला तर आपण त्याची निंदा करतो, भर्त्सना करतो, आणि बरोबरीचा भेटला तर आपण आपले मोठेपणा गर्व त्याच्यासमोर सांगत असतो, आणि त्यामुळे आपण जीवनामध्ये निरनिराळ्या प्रकारचे भौतिक दुःख भोगत असतो। तर नारद मुनी सांगतायत की भक्ताने कसं वागलं पाहिजे की वरिष्ठांचा द्वेष करण्याऐवजी आपण आनंदी झालं पाहिजे की चला त्यांच्याकडून आपल्याला शिकायला मिळेल, तर कोणी कनिष्ठ भेटलं तर त्याची निंदा करण्याऐवजी त्याला उपदेश करून त्याच्यावरती दया दाखवलं पाहिजे, आणि जर कोणी जर बरोबरीचा व्यक्ती भेटला तर आपला मोठेपणा न सांगता त्याला मित्र म्हणून आपण स्वीकारलं पाहिजे। अशा प्रकारे जर कोणी जगत असेल भौतिक जगामध्ये जगताना तो दुखाने प्रभावित होणार नाही। ध्रुव महाराज म्हणाले सोयम शमो भगवता सुख दुःख हतात्मना दर्शिता कृपया पुंसा दुर्दर्शोस्मी द्विधैस्तु यहा। हे प्रिय भगवान नारद, ज्या व्यक्तीचं हृदय सुखदुःखाने व्यथित झालेलं आहे त्याकरता हे जे उपदेश आहेत फार चांगले आहेत, पण माझ्याविषयी म्हणाल तर मी तर अज्ञानाने आवृत्त आहे आणि तुमचे तत्त्वज्ञान माझ्या हृदयामध्ये काही प्रवेश करत नाही। अनेक प्रकारचे लोक असतात, काही असतात अकामी, ज्यांच्यामध्ये काही भौतिक इच्छा नसतात। भौतिक इच्छा तेव्हा निर्माण होतात जेव्हा व्यक्ती इंद्रिय तृप्ती करू इच्छित। आणि जो व्यक्ती भगवंताच्या संतुष्टी करता जीवन जगतो त्याला आध्यात्मिक इच्छा तयार होतात। ध्रुव महाराजांनी नारद मुनींचा उपदेश या ठिकाणी स्वीकारला नाही आणि ते म्हणाले की मी असा उपदेश स्वीकारण्यास अपात्र आहे, कारण असा उपदेश पूर्णपणे भौतिक इच्छातून जे मुक्त आहेत त्यांच्याकरता योग्य आहे। तर या ठिकाणी ध्रुव महाराजांच्या जीवनावर एक सुंदर उदाहरण आहे की ध्रुव महाराज स्पष्टपणे मान्य करतात की माझ्या हृदयामध्ये अनेक भौतिक इच्छा आहेत आणि माझ्या सावत्र मातेच्या शब्दामुळे मी दुखावला गेलेलो आहे, आणि खरं पाहिलं तर ज्यांना आध्यात्मिक प्रगत भक्त आहेत ते अशा प्रकारे दुखावल्या जात नाहीत। जे प्रगत लोक भक्त असतात ते भौतिक जगातील जे सुखदुःख आहे त्यांचा प्रभाव त्यांच्यावरती होत नाही, पण ध्रुव महाराज म्हणाले की मी मात्र सुखदुःखाने प्रभावित झालेलो आहे। आणि त्यांनी हेही मान्य केलं की नारद मुनींचा उपदेश फार महत्त्वाचा आहे पण मी तो स्वीकारू शकत नाही। आता प्रश्न असा आहे की भौतिक इच्छाने जर कोणी त्रस्त असेल तर तो भगवंताची भक्ती किंवा पूजा करू शकतो की नाही? तर उत्तर हे आहे की प्रत्येकजण भगवंताची भक्ती किंवा पूजा करू शकतो। जरी कोणाला भौतिक इच्छा असतील तरी त्यांनी कृष्ण भक्तीचा स्वीकार केला पाहिजे आणि भगवान कृष्णाची पूजा केली पाहिजे। भगवंत एवढे दयाळू आहेत की ते सर्वांच्या इच्छा पूर्ण करतात। आणि मग ह्या कथेतून आपल्याला पुढे स्पष्ट होणार आहे की कसा याचा प्रभाव होतो ते, की भौतिक इच्छा असतानाही जर भगवंताची पूजा केली तर काय लाभ आपल्याला प्राप्त होतो। नारद म्हणाले की मी तुमचा उपदेश स्वीकार करत नाहीये, हा माझा दोष नाहीये, कारण की मी जन्माने क्षत्रिय आहे आणि त्यामुळे माझ्या आईच्या कठोर शब्दामुळे माझं हृदय दुखावल्या गेलेलं आहे आणि त्यामुळे तुमचे उपदेश माझ्या हृदयामध्ये प्रविष्ट करत नाही आहेत। असं म्हटलेलं आहे की हृदय आहे किंवा मन आहे हे मातीच्या भांड्यासारखं आहे, एकदा जर फुटलं तर त्याला पुन्हा जोडणं अतिशय कठीण आहे। या ठिकाणी ध्रुव महाराजांच्या हृदयावरती आईच्या कठोर शब्दांचा बाण पडलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्या हृदयामध्ये एकच तळमळ आहे की कसा अपमानाचा बदला घ्यायचा। सुनीती माता म्हणाली होती की सुरुची माता म्हणाली होती की कारण की तुझा जन्म सुनीतीच्या पोटी झालेला आहे आणि त्यामुळे उत्तनपाद महाराज तुला मांडीवरती बसू देणार नाही आहेत किंवा राजस्थानावरती बसू देणार नाही आहेत। ध्रुव महाराजांचा निर्धार होता की अशा ग्रहाचा राजा व्हायचा की जे स्थान ब्रह्मदेवाच्या पण पेक्षा श्रेष्ठ असावं। आणि ध्रुव महाराजांनी नारद मुनींना सांगितलं स्पष्टपणे की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि क्षुद्र असे चार प्रकारचे व्यक्ती असतात आणि ध्रुव महाराज हे क्षत्रिय स्तराचे असल्यामुळे ते म्हणाले की हे ब्राह्मण जे काही नम्रता आहे ती त्यांच्यामध्ये नाही आहे आणि त्यांना ते त्याच्यामुळे नारद मुनींचा उपदेश मान्य नाही. ध्रुव महाराजांच्या वाक्यावरून असं कळतं की व्यक्तीला त्याच्या त्याच्या गुणानुसार कार्य करायला प्रेरणा दिलं पाहिजे. तर आध्यात्मिक गुरुचं हे कर्तव्य आहे की मुलाचं मनोरचना अभ्यास करून त्याला योग्य ते कर्तव्यामध्ये संलग्न केलं पाहिजे. ध्रुव महाराज अगोदरपासून क्षत्रिय होते आणि त्यामुळे ब्राह्मण तत्वज्ञान जे आहे ते स्वीकारू करू शकत नाही. आणि अमेरिकेमध्ये पण आम्हाला हेच अनुभव येतो आहे की ब्राह्मण आणि क्षत्रिय स्तराचे लोकच दिसत नाही आहेत. आज हे मुलं केवळ क्षुद्रासारखे आहेत आणि त्यांना लढाईमध्ये लढण्याची पण इच्छा नाही आहे आणि तरी पण त्यांना जबरदस्तीने सैन्य भरतीमध्ये सैनिक व्हावं लागत आहे. त्यांच्यामध्ये क्षत्रिय नाही आहे स्तर आणि त्यामुळे पूर्ण समाजामध्ये फार मोठं असमाधानाचं वातावरण पसरलेलं आहे. जर कोणाला क्षत्रिय स्तर नसेल त्याला ब्राह्मण स्तरामध्ये प्रशिक्षित केलं पाहिजे किंवा क्षुद्र स्तरामध्ये प्रशिक्षित केलं पाहिजे. आणि या ठिकाणी पाहतो आम्हाला अमेरिकेमध्ये की सगळे लोक हिप्पी झालेले आहेत पण जेव्हा ते हरे कृष्ण संस्थेमध्ये येत आहेत तर ते सगळे ब्राह्मण स्तरावरती उन्नत होत आहेत. दुसऱ्या शब्दामध्ये कृष्ण भावनामृत आंदोलन जे आहे हे सर्वांच्या करता खुलं आहे आणि आज जगामध्ये ह्या आंदोलनाची अत्यंत गरज आहे. आज जगामध्ये कुठेही योग्य ब्राह्मण किंवा क्षत्रिय नाही आहेत, काही वैश्य किंवा जास्तीत जास्त क्षुद्रच आहेत. त्यामुळे समाजाचं ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र असं विभागणी करणं हे अतिशय वैज्ञानिक आहे. तर हे जे मनुष्य समाजाचं शरीर आहे त्यामध्ये ब्राह्मण हे डोक्याप्रमाणे आहेत, क्षत्रिय हाताप्रमाणे आहेत, वैश्य पोटाप्रमाणे आहेत आणि क्षुद्र हे पायाप्रमाणे आहेत. आणि आज समाजामध्ये पोट आहे आणि पाय आहेत पण हात किंवा डोकेच नाही आहे आणि त्यामुळे फार गोंधळ वाढलेला आहे. त्यामुळे पतित समाजाचा उद्धार करण्याकरता ब्राह्मण स्तरावरती त्यांचं उन्नती करणं अत्यंत आवश्यक आहे. पदम त्रिभुवनो उत्कृष्टम जिगीशो साधु वर्त्ममे ब्रह्यस्मत् पितृभिर् ब्रह्मर अन्येरप्यनधिष्ठितम्. हे विद्वान ब्राह्मण, आजपर्यंत तिन्ही लोकांमध्ये कोणालाही प्राप्त झालं नाही ते स्थान मला प्राप्त करायचंय. माझ्या वडिलांनी किंवा माझ्या आजोबांनी पण जे प्राप्त केलेलं नाही ते स्थान मला प्राप्त करायचंय. जर तुम्ही मला मदत करू शकत असाल तर कृपा करून मला उपदेश करा जेणेकरून मी माझ्या जीवनाचं ध्येय प्राप्त करू शकेन. ध्रुव महाराज म्हणाले की असा हा ब्राह्मण स्तराचा उपदेश मला मान्य नाहीये, पण त्यांनी मान्य केलं की मला असं राज्य हवंय जे माझ्या वडिलापेक्षा किंवा आजोबापेक्षा पण मोठा असेल आणि ज्याला कोणी स्पर्धा पण करणार नाही. अशा प्रकारे या सृष्टीमध्ये सर्वश्रेष्ठ व्यक्ती ब्रह्मदेव आहे आणि ध्रुव महाराजांना ब्रह्मदेवापेक्षा श्रेष्ठ राज्य हवं होतं. त्यांनी विचार केला की नारदमुनी इथे आलेले आहेत तर त्यांच्या उपस्थितीचा फायदा घ्यावा, कारण नारदमुनी हे भगवंतासारखे शक्तिशाली आहेत. आणि त्यामुळे ध्रुव महाराजांनी विचार केला की आपण ब्रह्मदेवापेक्षा पण मोठी स्थिती प्राप्त करावी, जे की अशक्यप्राय काय आहे, पण भगवंताला प्रसन्न केल्याने भक्त जो आहे अशक्य गोष्टी पण प्राप्त करू शकतो. तर या ठिकाणी ध्रुव महाराजांना ही जी स्थिती होती ही कोणत्या फसव्या मार्गाने प्राप्त करायची इच्छा नव्हती, पण प्रामाणिकपणे त्यांना ती इच्छा होती. जर भगवंताने जर ही स्थिती दिली तर ते स्वीकारण्यास तयार होते. तर हा भक्ताचा स्वभाव आहे की त्याच्यामध्ये भौतिक इच्छा असतील पण जर भगवंताने दिल्या तर तो स्वीकारायला तयार आहे. ध्रुव महाराजांनी मान्य केलं की मी नारद मुनींचा पहिला उपदेश स्वीकार केला नाही त्यामुळे ते त्यांची माफी मागत होते, पण त्यांनी विनंती केली की माझ्या ह्या इच्छा आहेत त्या पूर्ण करण्याकरता जर काही मार्ग असेल तर कृपा करून तुम्ही मला सांगा. नूनम भवान भगवतो योंगजा परमेष्टिना वितुदन्नटते वीनां हिताय जगतोर्भवत. हे भगवंता, तुम्ही ब्रह्मदेवाचे पुत्र आहात आणि तुम्ही आपली वीणा घेऊन सर्वत्र विचरण करत असता. तुम्ही तर सूर्याप्रमाणे आहात आणि सगळ्या जगाचं कल्याण करत असता. ध्रुव महाराज एक लहान बालक होते आणि त्यांनी असं वरदान मागितलं होतं की ते वरदान अतिशय अशक्यप्राय होतं. पण ते या ठिकाणी म्हणतायत की नारद मुनी सूर्याप्रमाणे आहेत आणि ते सगळ्यांच्या कल्याणाचा प्रयत्न करतायत. नारद मुनी जो प्रवास करतात त्याचा एकच उद्देश आहे की जगातील लोकांचा उद्धार व्हावा आणि सगळ्यांनी कृष्ण भक्तीचा स्वीकार करावा. आणि त्यामुळे ध्रुव महाराजांना आशा होती की नारद मुनी त्याची ही अशक्यप्राय इच्छा पूर्ण करतील. या ठिकाणी सूर्याचं जे उदाहरण दिलेलं आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे की सूर्य एवढा दयाळू आहे की तो सर्वांवरती सूर्यप्रकाश वितरित करतो. ध्रुव महाराज पण नारद मुनींना अशाच प्रकारे दया करण्याची विनंती करतायत. ते म्हणतात की तुम्ही संपूर्ण जगभर जगाचं कल्याण करण्याकरताच प्रवास करत असता आणि त्यामुळे माझ्या इच्छा पूर्ण करून माझ्यावरती तुम्ही कृपा करा. आणि त्याकरताच तर मी माझं घर आणि राजमहाल सोडून या ठिकाणी बाहेर आलेलो आहे. नारद मुनींनी ध्रुव महाराजांचे शब्द ऐकले आणि मग त्यांना खूप दया आली आणि मग त्याच्यावरती आहे तुझी कृपा करण्याकरता त्यांनी आपला सल्ला दिला. नारद मुनी तर फार महान आध्यात्मिक गुरु आहेत आणि त्यांचं एकच काम आहे जगावरती वरदान प्रदान करणं. आणि त्यांनी पाहिलं की हा लहान बालक आहे पण तरी पण हा एवढा दृढ निश्चय आहे. आणि हे पाहिल्यावर त्यांना दया आली आणि नारद मुनी त्यांना म्हणाले, नारद उवाच, जनन्या भीता पंथा सवय निश्रेयस्य ते भगवान वासुदेवस्त्वं भजतं प्रणवात्मना. तुझ्या सावत्र मातेने जो उपदेश तुला केला होता तो योग्य आहे, त्यामुळे तू पूर्ण पुरुषोत्तम भगवंताची भक्ती कर. ध्रुव महाराजांची इच्छा होती की ब्रह्मदेवापेक्षा पण मोठं राज्य प्राप्त करायचं. ब्रह्मदेव तर प्रमुख देवता आहेत आणि ध्रुव महाराजांना त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ गोष्ट हवी होती आणि त्यामुळे कोणी देवी देवता त्यांची इच्छा पूर्ण करू शकत नाही. भगवद्गीतेत म्हटलेलं आहे की देवी देवता जे वरदान देतात ते पण क्षणिक असतात. आणि त्यामुळे ध्रुव महाराजांना नारद मुनी म्हणतात की तुझ्या आईनी जो उपदेश केला तो बरोबर आहे, तू भगवान कृष्ण वासुदेवाची भक्ती कर. जेव्हा कृष्ण एखादा वरदान देतात तर ते भक्ताच्या क्षमतेच्या पण पलीकडे असतं. आणि सुनीती आणि नारद मुनी दोघांना माहीत होतं की ध्रुव महाराजांच्या इच्छा हे कोणी देवी देवता पूर्ण करू शकत नाही, म्हणून त्यांनी भगवान कृष्णाची भक्ती करण्याची त्याला सूचना केली. नारद मुनींना पण या ठिकाणी भगवान म्हटलेले आहे कारण ते पण भगवंतासारखे शक्तिशाली आहेत. आणि नारद मुनी ध्रुवावरती अतिशय प्रसन्न झाले आणि मग त्यांना पण त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची इच्छा झाली. खरं तर गुरुचं हे कर्तव्य नाही आहे की शिष्याच्या सर्व इच्छा पूर्ण कराव्यात. गुरुचं कर्तव्य आहे की शिष्याला योग्य भक्ती मार्गामध्ये लावं. भगवान कृष्ण अर्जुनासमोर उपदेश करण्याकरता उपस्थित होते आणि त्यांनी लगेचच त्याला यश प्राप्त करून दिलं असतं, पण तशा प्रकारे यश दिलं नाही. अर्जुनाला पहिले लढाई करायला लावली. आणि त्याचप्रकारे नारद मुनींनी या ठिकाणी ध्रुव महाराजांना कशाप्रकारे भक्ती करायची याविषयी उपदेश केले. ते म्हणाले, धर्मार्थ काम मोक्षाख्यम य इच्छे श्रेय आत्मना एकम हेव हरेस्तत्र कारणं पाद सेवनम. धर्म अर्थ काम मोक्ष यामधल्या कोणत्याही इच्छा असतील तरी व्यक्तीने भगवंताची भक्ती केली पाहिजे, भगवंताच्या चरणाची पूजा केली पाहिजे, ज्याद्वारे त्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की भगवंताच्या परवानगीशिवाय देवदेवता पण वरदान देऊ शकत नाही. त्यामुळे देवीदेवतांचं कोणती पूजा असते त्याच्यामध्ये सुरुवातीला नारायण शिला किंवा शालिग्राम शिला यांची पूजा केली जाते. खरं तर भगवंताच्या कृपेशिवाय कोणी देवी देवता वरदान पण देऊ शकत नाही. त्यामुळे नारद मुनी म्हणतायत की जर धर्म अर्थ काम मोक्ष कोणती पण इच्छा असेल तरी पण भगवंताकडेच गेलं पाहिजे आणि त्यांना प्रार्थना केलं पाहिजेत आणि आपल्या हृदयातील इच्छा पूर्ण करण्याकरता विनंती केली पाहिजे. ही खरी बुद्धिमत्ता आहे. जो बुद्धिमान मनुष्य आहे तो कधी पण देवी देवतांकडे कोणत्याही गोष्टी करता जात नाही, तो केवळ भगवंताकडेच जात असतो. भगवान श्रीकृष्णाने पण गीतेमध्ये सांगितलेलं आहे की केवळ कर्मकांड करणं हा खरा धर्म नाही आहे. खरा धर्म आहे भगवंताच्या चरण कमळाला शरणागत होणं. आणि जो व्यक्ती भगवंताच्या चरणाला शरणागत होतो मग त्याला पुन्हा आर्थिक प्रगतीकरता कष्ट करण्याची काही गरज नाही. पण भक्त जो असतो भगवंताच्या सेवेमध्ये जो मग्न असतो तो काही अतृप्त राहत नाही. जर त्याची इच्छा असेल तर भगवान कृष्णाच्या सर्व इंद्रिय तृप्तीची इच्छा पूर्ण करू शकतो. आणि मुक्ती, तर मुक्ती तर स्वतः तिच्याकरता हात जोडून उभी असते. त्यामुळे भक्ताला मुक्तीकरता वेगळा प्रयत्न करण्याची काही आवश्यकता नाही. नारद मुनी त्यामुळे ध्रुव महाराजांना उपदेश करत होते, तुम्ही भगवान कृष्णाची शरणागती स्वीकारून त्यांची सेवा करा. त्या श्लोकामध्ये विशेषतः नारद मुनींनी भक्तियुक्त सेवेवरती जोर दिलेला आहे. जरी कोणी पूर्ण भौतिक इच्छा आणि अनेक भौतिक इच्छा आणि परिपूर्ण असला तरी पण त्याने भगवंताची भक्ती करत राहिली पाहिजे, जेणेकरून त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. नारद मुनी ध्रुव महाराजांना काय म्हणाले, तत्तात गच्छ भद्रम ते यमुनाया तटम शुची पुण्यम वधुवनम यत्र सानिध्यम नित्यदा हरे. हे प्रिय मुला, तू आता यमुनेच्या किनाऱ्यावर जा, मधुवनामध्ये जा. ते स्थान एवढं पवित्र आहे की त्या ठिकाणी गेल्यानेच व्यक्ती भगवंताच्या अतिशय जवळ जातो. नारद मुनी आणि सुनीती या दोघांनी ध्रुवला भगवंताची पूजा करण्यासाठी सूचना केलेली आहे. आणि या ठिकाणी नारद मुनी त्यांना योग्य ते मार्ग सांगत आहेत की ज्याद्वारे भगवंत तत्काळ प्राप्त होतील. ते म्हणजे त्यांनी यमुनेच्या किनाऱ्यावरती मधुवनात जायला सांगितलेले. तीर्थयात्रा ज्या असतात ह्यांचं अतिशय महत्त्व आहे तीर्थस्थानांचं, की त्या ठिकाणी भक्ताच्या इच्छा भक्तीची भक्तिमय प्रगतीच्या लगेच पूर्ण होतात. भगवान कृष्ण तर सर्वत्र आहेत, पण विशेषतः तीर्थस्थानामध्ये त्यांना प्राप्त करणं अतिशय सोपं आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ज्या ज्या ठिकाणी त्यांचे भक्त त्यांचं गुणगान करतायत तर त्या ठिकाणी ते उपस्थित असतात. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. विशेषतः भारतामध्ये बद्री नारायण, द्वारका, रामेश्वर, जगन्नाथपुरी हे चार धाम प्रसिद्ध आहेत. धाम म्हणजे ते स्थान ज्या ठिकाणी भगवंताचा स्पर्श संपर्क लगेच प्राप्त होऊ शकतो. तर बद्रीनाथला जाण्याकरता हरिद्वारहून जावं लागतं. अनेक स्थान आहे, जसं प्रयाग आहे, मथुरा आहे, सर्वांमध्ये वृंदावन हे पण स्थान अतिशय महत्त्वाचं आहे. तर जे प्रगत भक्त आहेत त्यांच्याकरता सांगितलेलं आहे की त्यांनी अशा पवित्र स्थानावरती राहावं आणि भक्ती करावी. नारद मुनी जे आहेत हे कोणत्याही स्थानामध्ये जाऊन भक्ती करू शकतात, ते प्रचार करू शकतात, ते नरकामध्ये जाऊन पण प्रचार करू शकतात. तर या ठिकाणी नारद मुनी म्हणतायत मधुवनामध्ये गेलं पाहिजे, जे की अतिशय पवित्र स्थान आहे आणि त्या ठिकाणी अनेक साधू राहतात आणि भगवंताची भक्ती करत असतात. तर वृंदावनामध्ये 12 वन आहेत, त्यातलं एक मधुवन आहे. यातले जे 5 वन आहेत हे पूर्व किनाऱ्यावरती आहेत यमुना नदीच्या. ते आहेत भद्रवन, बिल्ववन, लोहवन, भांडीरवन आणि महावन. आणि पश्चिम किनाऱ्यावरती जे आहेत ते आहेत मधुवन, तालवन, कुमुदवन, बहुलवन, काम्यवन, खदीरवन आणि वृंदावन. तर ह्या ठिकाणी अनेक घाट आहेत, त्यांचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. त्या ठिकाणी ध्रुव घाट आहे आणि त्या ठिकाणी अनेक फळ आणि फुलं अतिशय प्रसिद्ध आहेत, कारण त्या ठिकाणी ध्रुव महाराजांनी काय तपश्चर्या केली. नारद मुनी पुढे म्हणाले, हे प्रिय मुला, तू दररोज यमुना नदीमध्ये जिला कालिंदी म्हणतात 3 वेळा स्नान करत जा, कारण यमुनेचं जे जल आहे अतिशय पवित्र आहे, स्वच्छ आहे. आणि अशा प्रकारे अष्टांग योगाची तू साधना कर, आसनावरती बस. तर या ठिकाणी ध्रुव महाराजांना अष्टांग योगाची सूचना अगोदरच करण्यात आलेली आहे. अष्टांग योग पद्धतीमध्ये व्यक्ती मनाला एकाग्र करतो आणि भगवान विष्णूच्या रूपावरती ध्यान करतो. अष्टांग योग हे केवळ शारीरिक व्यायाम नसून मनाला भगवान विष्णूच्या रूपावरती एकाग्र करणे हे त्याचा महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या आसनांची सूचना केलेली आहे. आणि यमुनेचं जे जल पाणी आहे ते पण अतिशय शुद्ध आणि पवित्र आहे. जो कोणी त्या ठिकाणी 3 वेळा स्नान करेल निश्चितपणे तो पण अतिशय शुद्ध होईल. आणि नारद मुनीने त्या ठिकाणी ध्रुव महाराजांना यमुनेच्या किनाऱ्यावर जाऊन अशा प्रकारे शुद्धीकरणाची प्रक्रिया स्वीकारण्याची सूचना केलेली आहे. आणि मग नारद मुनी म्हणाले की त्या ठिकाणी तू बैस आणि 3 प्रकारे प्राणायाम करण्याचा प्रयत्न कर आणि हळूहळू तुझ्या प्राणवायूला नियंत्रित कर, मनाला नियंत्रित कर, इंद्रियाला नियंत्रित कर आणि पूर्ण भौतिक दूषणातून स्वतःला मुक्त कर आणि दृढ निश्चयाने भगवंताचं चिंतन आपल्या हृदयामध्ये कर। ते या ठिकाणी संपूर्ण योग पद्धती थोडक्यामध्ये वर्णन केलेली आहे, ज्याची सुरुवात श्वासोच्छ्वासाने होते। मन जे आहे हे सारखं चंचल असतं आणि श्वासोच्छ्वासाद्वारे त्याला नियंत्रित करता येतं। पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा ध्रुव महाराजांनी ही प्रक्रिया स्वीकारली त्यावेळेस अशा प्रकारे मनाला नियंत्रित करणं कदाचित शक्य होतं, पण आता कलियुगामध्ये अशा प्रकारे भगवंताच्या चरणाचं ध्यान करणं अतिशय कठीण आहे। तो सोपा उपाय आहे ते म्हणजे हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे हरे। जर कोणी अशा प्रकारे सदैव जप करत जाईल निश्चितपणे त्याचं मन भगवंताच्या चरणावरती एकाग्र होईल। आणि या ठिकाणी ध्रुव महाराजांना परम आध्यात्मिक गुरु भगवान कृष्णावरती ध्यान करण्याकरिता सूचना केलेली आहे, कारण तेच प्रत्येकाच्या हृदयामध्ये चैत्य गुरु म्हणून बसलेले आहेत आणि ते जीवात्म्याला आतून मदत करतात आणि भगवंतच आध्यात्मिक गुरु पाठवतात जे की बाहेरून व्यक्तीला मदत करतात। तर हे आध्यात्मिक गुरुचे अंतःकरणातलं जे प्रकटीकरण आहे त्याला चैत्य गुरु म्हटलेले आहे। आणि ज्या पद्धतीद्वारे व्यक्ती आपली भौतिक इच्छा सोडतो त्याला प्रत्याहार म्हटलेले आहे। तर अशा प्रकारे भौतिक इच्छा आणि भौतिक कार्य त्याग करून भगवंताची पूजा करण्याची सूचना केलेली आहे। निष्कर्ष असा आहे की ध्यान करणं म्हणजे हृदयामध्ये भगवंताचं चिंतन करणं। त्यामुळे अष्टांग योग पद्धती असो किंवा कलियुगाकरता सूचित केलेला हरे कृष्ण महामंत्राचा जप असो, या दोघांचे उद्देश आहे भगवंताचं हृदयामध्ये ध्यान करणे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। आणि मग ध्रुव महाराजांना नारद मुनींनी भगवंताच्या रूपाचं वर्णन केलं। प्रसादाभिमुखं शश्वत प्रसन्न वदने क्षणं सुनासं सुभ्रुवं चारु कपोलं सुरसुंदरं। भगवंताचा चेहरा अतिशय सुंदर आहे आणि ते कधी असंतुष्ट नसतात, सदैव ते वरदान देण्याकरता आतुर असतात। त्यांना त्यांच्या भुवया अतिशय रेखीव आहेत, त्यांचं नाक त्यांचं कपाळ अतिशय सुंदर आहे आणि ते सर्व देवतांच्या मध्ये सुंदर आहेत। ह्याहून असा निष्कर्ष काढता येतो की भगवंताच्या रूपाचं वर्णन केले, त्यामुळे निराकारवादी जे आजकाल निर्विशेष रूपाचं ध्यान करण्याची सूचना करतात ते बोगस आहे। भगवद्गीतेमध्ये पण भगवान म्हणतात मद पराहा, म्हणजे माझं चिंतन कर। तर भगवान विष्णू भगवान कृष्ण हे मूळ विष्णू आहेत, त्यामुळे निराकारवादाचं चिंतन करणं या ठिकाणी कुठेही सांगितलेलं नाही आहे। भगवंताच्या रूपावरती ध्यान केलं पाहिजे, पुढे आपल्याला कळेल कशाप्रकारे ध्रुव महाराजांनी याच्यात यश प्राप्त केलं। भगवंताच्या रूपाचं पुढे वर्णन करतात, तरुणं रमणीयांगं अरुणोष्ठे क्षणाधरं प्रणताश्रयणं निम्नं शरण्यं करुणार्णवं। की भगवंत नवयौवन रूपामध्ये आहेत, त्यांचा प्रत्येक अंग जो आहे हा अतिशय सुघटित आहे आणि त्यांचे ओठ आहेत आणि त्यांचे नेत्र आहेत हे उगवत्या सूर्यासारखे गुलाबी रंगाचे आहेत आणि ते सदैव आपल्या शरणागत जीवाला आश्रय देण्याकरता तयार असतात। जो कोणी भगवंताकडे पाहिल त्याला निश्चितपणे संतुष्टता प्राप्त होते। आणि असे भगवंत नेहमी शरणागताचे स्वामी म्हणून कार्य करतात आणि त्यांच्यावरती दया करतात। प्रत्येकाला कोणाला तरी श्रेष्ठ व्यक्तीला शरण व्हावंच लागतं, हा जीवाचा स्वभाव आहे। आणि आजच्या क्षणामध्ये आपण अनेक प्रकारे इतरांना शरण देण्याचा प्रयत्न करणार आहे, मग समाज असो किंवा देश असो कुटुंब असो राज्य असो सरकार असो, शरणागतीची प्रक्रिया अगोदरच आहे। पण आपण ज्यांची शरण घेतोय ते व्यक्ती आपल्याला परिपूर्ण शरण देऊ शकत नाही, न तर आपण जे शरण घेणार आहेत ते पण शुद्ध भावनेने शरण करत नाही। म्हणून या भौतिक जगामध्ये कोणीही व्यक्ती शरण घेण्यासारखा नाही आहे आणि कोणीही व्यक्ती पूर्णपणे शरणागती स्वीकारत नाही। शरणागतीची जी प्रक्रिया आहे ही स्वतःच्या इच्छेने केली पाहिजे आणि भगवंतच आहेत जे शरणागती स्वीकारू शकतात। जेव्हा व्यक्ती भगवंताच्या सुंदर रूपाचं ध्यान करतो तेव्हा आपोआपच त्याला शरणागती प्राप्त होते। तर नारद मुनींनी जे या ठिकाणी वर्णन केलेलं आहे ही काही कल्पना नाही आहे, ही परंपरेद्वारे हे वर्णन आपल्याला प्राप्त होऊ शकतं. आणि नारद मुनी हे या ठिकाणी एक अधिकारी व्यक्ती आहेत जे स्वतः वैकुंठामध्ये जातात आणि भगवंताचं दर्शन घेतात आणि त्यामुळे त्यांनी जे वर्णन केलेलं आहे हे काही कल्पना नाही आहे. कधी कधी प्रभुपाद आपल्या शिष्यांना भगवंताच्या रूपाचं वर्णन सांगायचे आणि त्यांचे शिष्य चित्र काढायचे. तर ही जी चित्र काढलेली आहेत ही काही कल्पना नाही आहे. ज्याप्रमाणे नारद मुनी ध्रुव महाराजांना उपदेश करतायत भगवंताच्या रूपाचा, त्याप्रमाणे प्रभुपादांनी आपल्या शिष्यांना तसं वर्णन केलं आहे. आणि पुढे भगवंताचं वर्णन असं आलेलं आहे, श्रीवत्स अंक घन श्यामम पुरुषम वन मालिनम शंख चक्र गदा पद्मेर अभिव्यक्त चतुर्भुजम. की भगवंताचे चार भुज आहेत, शंख चक्र गदा पद्म त्यांनी धारण केलेलं आहे, छातीवरती श्रीवत्स चिन्ह आहे आणि गळ्यामध्ये कमळाच्या फुलांची माळ आहे. या ठिकाणी पुरुषम हा शब्द म्हटलेला आहे की भगवंत नेहमी पुरुष असतात आणि भगवंत तर मूळतः पुरुष आहेत आणि स्त्री रूपात पण कधी प्रकट झाले तर त्यांचं मूळ रूप जे आहे हे पुरुष रूप आहे. लक्ष्मी देवी, राधाराणी, सीता ह्या भगवंताच्या स्त्री रूप आहेत. हे सर्व जे स्त्री रूप आहेत भगवंताचे ते भगवंताच्या भगवंताच्या सेविका आहेत आणि त्या पूर्ण भगवंत नाही आहेत. निराकारवादी अशा प्रकारे स्त्री रूपाला आपण श्रेष्ठ मानत आहे. भगवान श्रीकृष्ण नारायण रूपामध्ये या ठिकाणी त्यांचं चतुर्भुज वर्णन आलेलं आहे आणि अर्जुनाला ज्यावेळेस विराट रूप पाहायचं होतं त्यावेळेस भगवंतांनी चतुर्भुज रूप दाखवलं होतं. बऱ्याच लोकांना असं वाटतं की कृष्ण हे नारायणाचे अवतार आहेत, पण भागवत काय म्हणते की नारायण हे भगवान कृष्णाचे प्रकटीकरण आहे. येते चांश कलापुंस कृष्णस्तू भगवान स्वयं. भगवंताचं वर्णन असं केलेलं आहे, किरीटिनम कुंडलीनम केयूर वलयान्वितम कौस्तुभाभरणम ग्रीवम पीत कौशेय वाससम. संपूर्ण शरीर सुशोभित केलेलं आहे, मुकुटावरती सुंदर सुंदर रत्न लावलेले आहेत, गळ्यामध्ये नेकलेस आहे, बाजूबंद आहे, कौस्तुभ मणी आहे आणि पितांबर धोती त्यांनी धारण केली आहे. कांची कलाप पर्यस्तम लसत कांचन नूपरम दर्शनीयस्तम शांतम मनोनयन वर्धनम. भगवंतांनी कमरेभोवती सोन्याचा कंबरपट्टा गुंडाळलेला आहे आणि चरणाभोवती पैरण घातलेले आहेत आणि अतिशय सुंदर आहेत, शांत आहेत आणि दयाळू आहेत आणि इतरांना वरदान देण्याकरता तयार आहे. जे खरी योगी असतात ते भगवंताचं ध्यान करतात आणि भगवंताचे चरण कमळ आहेत त्याचे जे नख आहेत ते पण अतिशय तेजस्वी असतात आणि भगवंत सदैव स्मितहास्य करत असतात. तर भक्तांनी सदैव भगवंताच्या ह्या रूपाचं ध्यान केलं पाहिजे. भगवंत भक्ताकडे अतिशय प्रेमाने पाहतात आणि अशा प्रकारे त्यांना भगवंताची कृपा प्राप्त होते.